प्रकटीकरण अध्याय 5। जो राजासनावर बसलेला होता त्याच्या उजव्या हातावर पाठपोट लिहिलेली व 7 शिक्के मारून बंद केलेली अशी पुस्तकाची एक गुंडाळी मी पाहिली, आणि असे मोठ्याने ओरडणारा एक बलवान देवदूत मी पाहिला।
पुस्तकाचे शिक्के फोडून ते उघडावयास कोण योग्य आहे?
तेव्हा स्वर्गात, पृथ्वीवर किंवा पृथ्वीखाली कोणी हे पुस्तक उघडावयास किंवा त्यात पहावयास समर्थ नव्हता। हे पुस्तक उघडावयास किंवा त्यात पहावयास योग्य असा कोणी आढळला नाही, म्हणून मी फार रडलो। तेव्हा वडील मंडळापैकी एक जण मला म्हणाला,
रडू नको, पहा, यहुदा वंशाचा सिंह दाविदाचा अंकुर याने जय मिळविला, तो त्याचे 7 शिक्के फोडून पुस्तक उघडण्यास योग्य आहे।
तेव्हा राजासन व 4 प्राणी ही आणि वडील मंडळ यांच्या मध्ये ज्याचा जणू काय वध करण्यात आला होता असा कोकरा उभा राहिलेला मी पाहिला। त्याला 7 शिंगे व 7 डोळे होते। ते सर्व पृथ्वीवर पाठवलेले देवाचे 7 आत्मे आहेत। त्याने जाऊन राजासनावर जो बसलेला होता त्याच्या उजव्या हातातून ते पुस्तक घेतले। त्याने पुस्तक घेतले तेव्हा ते 4 प्राणी व 24 वडील कोकऱ्याच्या पाया पडले। त्या सगळ्या वडील मंडळाजवळ वीणा व धूपाने भरलेली सोन्याची धुपाटणी होती। ती पवित्र जनांच्या प्रार्थना आहेत। ते नवे गीत गातात,
ते असे, तू पुस्तक घ्यावयास व त्याचे शिक्के फोडावयास योग्य आहेस, कारण तू वधीला गेला होतास आणि तू आपल्या रक्ताने सर्व वंश, भाषा, लोक व राष्ट्रे यातले इसम आमच्या देवासाठी विकत घेतले आहे। आमच्या देवासाठी त्यास राज्य व याजक असे केले आहेत आणि ते पृथ्वीवर राज्य करीत आहेत।
तेव्हा मी पाहिले तो राजासन, प्राणी व वडील यांच्या भोवती बहुत देवदूतांची वाणी ऐकू आली, आणि त्यांची संख्या आयुतांची आयुते व सहस्त्रांची सहस्त्रे होती। ते मोठ्याने म्हणत होते,
स्वीकार करण्यास योग्य आहे।
स्वर्गात, पृथ्वीवर, पृथ्वीच्या खाली व समुद्रावर जी प्रत्येक वस्तू आहे ती आणि त्यातील सर्व यांसनी असे म्हणताना ऐकले,
राजसनावर बसलेला याला व कोकऱ्याला स्तुती, सन्मान, गौरव व सत्ता ही युगानयुग असो।
तेव्हा ते 4 प्राणी म्हणाले,
आमेन,
आणि वडील मंडळींनी पाया पडून नमस्कार केला।